नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती. राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगर शहरात डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका, अभिवादन, व्याख्यानं, रक्तदान शिबिरांचं आयोजन. मुख्य रस्ते राहणार दिवसभर बंद. डिसेंबर 2026 पर्यंत 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यातल्या पहिल्या हरित ऊर्जा निर्मिती करणाऱ्या परभणीतल्या महावितरण कार्यालयाचं उद्घाटन. आणि मराठवाड्यात तापमानात वाढ, पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना डॉ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी डॉ आंबेडकरांचे आदर्श आपल्या जीवनात अंगीकारण्याचं आणि सामाजिक सौहार्द तसंच समानतेच्या भावनेनं ओतप्रोत राष्ट्र निर्माण करण्यासाठी काम करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त हरियाणा दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते हिसार ते अयोध्या या नव्यानं सुरू होणाऱ्या विमान उड्डाण सेवेची सुरुवात, हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी, यमुनानगर इथं दीनबंधू छोटूराम औष्णिक वीज केंद्राच्या 800 MW आधुनिक औष्णिक वीज प्रकल्पाची पायाभरणी, भारतमाला परियोजनेअंतर्गत 14.5 किलोमीटर रेवाडी बाह्य वळण मार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. हिसार इथं जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या वतीनं डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी मिरवणुका, अभिवादन, व्याख्यानं, रक्तदान शिबिरं, भीमगीतांचे कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीमुळे आज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरातले मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन उस्मानपुरा यांच्या वतीनं आज आंबेडकर जयंतीनिमित्त विजयकुमार पांचाळ यांचं व्याख्यान होणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं देखील अभिवादन, पाणी वाटप, भीमगीत गायन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काल देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी बिहारमध्ये पटना इथं गांधी मैदानापासून सुरू होणाऱ्या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला, तर राज्यमंत्री रक्षा खडसे मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. हजारो संख्येनं तरुण यात सहभागी झाले होते. यावेळी रक्षा खडसे म्हणाल्या,
ही यात्रा ही खूप खास यात्रा आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण राज्यांमध्ये युवकांच्या माध्यमातून ही यात्रा साजरी केली जात आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की युवकांचा सहभाग या देशाच्या विकासामध्ये खूप मोलाचा आहे, खूप महत्वाचा आहे.
राज्यातही काल सकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. धाराशिव इथं पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान तुळजापूर शहरातल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि सुशोभीकरणाचं लोकार्पण काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. परभणी इथं काढण्यात आलेल्या जयभीम पदयात्रेत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव उपस्थित होते. महात्मा फुले पुतळा ते बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत विद्यार्थी, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दरम्यान परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी त्याची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. जालना शहरात नूतन वसाहतीतून मस्तगडपर्यंत जयभीम पदयात्रा काढण्यात आली. नांदेडमध्ये जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतीगृह इथून आंतरराष्ट्रीय तिरंदाज सृष्टी जोगदंड यांच्या हस्ते या पदयात्रेला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त सुमारे 250 विद्यार्थ्यांनी सलग 18 तास वाचन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. गीत भीमायण च्या 22व्या गीताचं लोकार्पण काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते झालं. पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड आणि शाहीर नंदेश उमप यावेळी उपस्थित होते. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातल्या 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं काल विविध विकास कामांचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते. त्या 16,000 मेगावॅटचं काम हे आपण सुरू केलं आहे आणि 2026 डिसेंबर पर्यंत जवळपास 80% महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस आपण देऊ. कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ हा आमचा निर्धार आहे.
येत्या 5 वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचं वीज बिल दरवर्षी कमी होणार, तसंच 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेअंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. भूजल पातळी खोल जात असल्यामुळे शेतकऱ्यांना 10 अश्वशक्तीचे कृषीपंप वापरण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या नागरिकांना केलं. विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. नांदेड इथं काल त्यांचा समाज बांधवांच्या वतीनं गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. खासदार अशोक चव्हाण यावेळी उपस्थित होते. राम शिंदे यांनी नांदेड दौऱ्यात सचखंड गुरुद्वाराला देखील भेट दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. परभणीतल्या महावितरण कार्यालयानं राज्यातलं पहिलं हरित ऊर्जा निर्मिती करणारं कार्यालय म्हणून मान मिळवला आहे. या कार्यालयात 35 किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाईल. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते काल या कार्यालयाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान सूर्यघर योजनेद्वारे नागरिकांना सौर ऊर्जा मिळवण्याची संधी मिळणार असून शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्याचं आवाहन बोर्डीकर यांनी यावेळी केलं. त्या म्हणाल्या,
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पीएम सूर्यघर ही योजना आणलेली आहे. मी जिल्ह्यातील प्रत्येकाला विनंती करू इच्छिते की ज्या पद्धतीने राज्यामध्ये भारतात सर्वात लोकप्रिय अशी योजना आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी आणलेली, म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, ही अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. कारण सौर कृषी पंपामधून शेतकरी हा दिवसा पाणी घेऊ शकतोय आणि स्वतःची शाश्वत शेती करू शकतोय. त्याच पद्धतीने ही सूर्यघर योजना सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजण पुढाकार.
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 25,07,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातल्या 132 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यात परळी रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. राज्य सरकारच्या मित्र या संस्थेच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. यासाठी परदेशी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यातल्या येरमाळा इथं येडेश्वरी देवीच्या यात्रेदरम्यान काल चुनखडी वेचण्याचा सोहळा पार पडला. लाखो भाविक यावेळी उपस्थित होते. लातूर शहरात रिंगरोड परिसरातल्या औरा थाईस पावर छापा मारत पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी दिल्ली मुंबई तेलंगणा राज्यातल्या 5 पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी लातूर शहरातल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पुरुष रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदक जिंकलं. काल ऑर्बनडेल इथं झालेल्या अंतिम फेरीत धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप रॉय आणि अतनु दास यांच्या संघाला चीनच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 42.6° सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, परभणी इथं 39.5° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात पुढचे 3 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती. राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा. डिसेंबर 2026 पर्यंत 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि राज्यातल्या पहिल्या हरित ऊर्जा निर्मिती करणाऱ्या परभणीतल्या महावितरण कार्यालयाचं उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.